स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग चौथा, अध्याय 86. या अध्यायाचं नाव आहे मृत्यूछायेच्या खिंडीतून. आमच्या घरी सुरू असलेल्या या मृत्यूसत्रातील पहिली आहुती ठोंबऱ्यांची, नंतर टिळक आणि त्याच्यानंतर पाठोपाठ माझे वडील बंधू केशवराव मामा. आम्ही बोर्डिंगमध्ये येऊन स्थिरस्थावर होतो न होतो तो केशव मामांची अशुभ बातमी कानी पडली. त्यानंतर आमची चिकी, मग भाऊजी, मग माझ्या वयायांची बहीण, मग त्यांना मी मुली नाती समजत होते त्या 11 मुली, रावबहादूर मित्र, रेंदाळकर, काकासाहेब मिरीकर, पंडिता रमाबाई आणि माझे व्याही, अशी एकंदर 20-22 माणसे त्या 20-22 महिन्यात काळाने हिरावून नेली. मृत्यूछायेच्या खिंडीतून आम्ही चाललो होतो. मधल्यामध्ये कोण उचलले जाईल याचा नियम उरला नव्हता. एक दिवस भाऊजींचे पत्र आले, मी येतो, मला स्टेशनवरून घेऊन जा. दत्तू त्यांना स्टेशनवरून घेऊन आला. टिळकांच्या मृत्यूनंतर भाऊजींच्या मेंदूला धक्का बसला होता हे मी मागे लिहिलेच आहे. ते आता पूर्वीप्रमाणे राहिले नाहीत. ते वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागले. आपल्या भावाच्या मृत्यूस आपली भावजयच कारणीभूत झाली असे त्यांच्या मनानं पक्क घेतलं. आपण आता एक उत्तम कवी होणार असेही त्यांना वाटू लागले होते आणि कविता करण्यात ते रात्र जागून काढीत असत. दत्तू, बेबी आणि रूत त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्यांनी काहीही म्हटले त्याला होस हो करत. जे भाऊजी उभ्या आयुष्यात एका शब्दानं मला कधी बोलले नव्हते ते आता माझ्याशी भांडू लागले. मुलांना तर ती जवळ असली म्हणजे ते उभी धरी, त्यांना रागवायला कारणच लागत नसे. एकदा बाजारातून त्यांनी काही खाण्याचे जिन्नस आणून माझ्यापुढे आदळले आणि म्हणू लागले, घ्या खा, माझ्या भावाला मारण्यास तुम्हीच कारण झालात. असं म्हणून ते रागारागानं स्टेशनवर निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ मी जहागीरदाराला स्टेशनवर पाठवले आणि त्यानं त्यांची कशी तरी समजूत घालून त्यांना घरी परत आणले. घरी आल्यावर तो मला एका बाजूस नेऊन सांगू लागला की काकांनी स्टेशनवर नोटांचे दुकान मांडले होते. मी त्यांना विचारले, अहो तुमच्याजवळ किती पैसे आहेत, त्या सगळ्या नोटा मजजवळ ठेवायला द्या. त्यावर ते पुन्हा रुसले आणि निघून गेले. आमच्या दीर भावजयांचे हे पहिलं आणि शेवटचं भांडण. त्यानंतर त्यांची माझी गाठ पडली नाही. लवकरच ते वारल्याची बातमी आली. पुढे माझे व्याही हवा बदलायला वाईला गेले ते तिकडेच आजारी पडले. डॉक्टरांचे पत्र आले की कृष्णरावांची प्रकृती अधिकच बिघडली असून त्यांच्याजवळ त्यांच्या मुलीने असलेले बरे. त्याप्रमाणे रूथ, दत्तू आणि नाना वाईला गेले. तिकडे रूथला आणि नानाला ठेवून दत्तू परत आला. नंतर वृत्त आले की रावबहादूर सरोदे वारले. टिळकांच्या नंतर पाठोपाठ आमच्या घरातील 3 माणसे गेली, सरोदे, सखाराम भाऊजी आणि माझे बंधू केशवराव मामा. टिळकांचा घास मिळताच मृत्यू जणू काही सोकावला. वाईहून रूथ परत आली. ती आल्यावर 3-4 महिन्यांनी रूथ पुन्हा दवाखान्यात गेली. दिवस रविवारचाच होता. संध्याकाळी 6:00 सुमाराला दुसरा नातू माझ्या दृष्टीला पडला. मी दवाखान्यातून येताना मला बेंजी भेटला. त्याला मी जमणू लागले, अरे बेंजी बेंजी, तुझा दुसरा मामा झाला. तो हसू लागला. पण मी माझ्या आनंदात इतकी गर्क होते की बराच वेळ तो हसका असतो हे माझ्या लक्षात येईना. मग तो म्हणाला, अहो मी दुसऱ्यांदा मामा झालो असं तुम्हाला म्हणायला पाहिजे. असो, नानाच्या जन्माआधी आमच्या घरात चमचमीत फोडणीचे पदार्थ, निरनिराळे मसाले वगैरे प्राबल्य होते. नंतर सगळा मेनू बदलला. आम्ही होता होईल तो बिनफोडणीचे आणि बिन मसाल्याचे अन्न खाऊ लागलो. कच्चे अन्नसुद्धा आमच्या आहारात असे. मोड आलेली कडधान्य हे सगळं रूथ गर्भारपणात आणि पुढे बाळणपणात सुद्धा खाई. त्यामुळे नाना जितका अशक्त आणि किडका तितकाच हा दुसरा मुलगा सशक्त आणि धडका निघाला. देवदयेनं माझ्या घरात आता बाळ गोपाळ खेळू लागले. नाना सोनाची जोडी भीमार्जुनाप्रमाणे शोभू लागली. नाना अशक्त, सोना सशक्त, पण त्याचं नाव सोना नाही. माझ्या हाताखाली हरणाबाई नावाची बाई होती, तिनं त्याला सोन्या म्हणायला सुरुवात केली. पुढे त्यानं स्वतःच सत्याग्रह करून नानावाच्या ऐवजी त्याचे खरेखरे नाव अशोक हे आम्हाला उपयोगात आणण्यास भाग पडले. अशोक 3 महिन्याचा झाला तोच उपडा पडून समोरचे सामान भराभर ओढू लागला. रूथ पुन्हा राहुरीला गेली. तिथं डॉक्टर बॅलेंटाईन साहेबांनी प्रार्थना करून त्याचे नाव अशोक ठेवले. तो खरोखरच अशोक आहे. राहुरीहून परत आल्यावर एक दिवस रूथ लोणच्याचे आंबे चिरीत बसली होती. जवळच मी लोणच्याचा मसाला करत होते, तोच अशोक ओकू लागला. मी रूथला म्हटलं, पाहिलंस, तू आंबे चिरायला घेतलेस म्हणून त्याला सर्दी झाली. रूथ म्हणाली, अहो मीच त्याला अजून हातसुद्धा लावला नाही, त्याला सर्दी होईल कशी. नाना त्याच्याजवळच बसला होता. तो एकसारखा म्हणे की बाळ आजीची पावडर लावतो. नाना सारा 1.5 वर्षाचा, आम्ही दोघी आपापल्या नादात. अशोक शिंकतो आहे, ओकतो आहे आणि नाना बडबडतो आहे. शेवटी नाना ओरडून म्हणाला, आजीची काळी पावडर बाबाने खाल्ली. आत्ता आमच्या ध्यानात आले, आजीची पावडर कसली कर्माची, जन्मात तिला पावडर माहिती नाही, पण काळी पावडर म्हटल्यावर आमचं लक्ष गेलं. अशोक तपकिरीच्या पुड्याशी खेळत होता आणि तपकीर खात होता. हे बाळ लहानपणापासूनच खोडकर. हाही 9व्या महिन्यातच चालू बोलू लागला. नाना बैठा तर हा फिरंग्या, रात्री रडणे ठाऊक नाही, दिवा असला म्हणजे पुरे. हे उंदीर मामा चोहीकडे कारभार करण्यास निघत. रात्री पिंजरा उघडून 1-2 केळी सोलून त्यांचा चट्टा मट्टा झाल्यावर कुणापुढे तरी जाऊन निज. एक दिवस दुपारी मी निजले होते. माझ्या तोंडावर रुमाल येऊन पडला. डोळे उघडून पाहते तो कोणी नाही. पुन्हा निजले, पुन्हा तोच प्रकार. 2 दारात भिंतीला लागून माझा पलंग होता. एका दारात पाहावे तर दुसऱ्या दारानं तो पळून जाई, दुसरीकडे पाहावे तो पहिल्याने चिमटे. शेवटी उठले. टिळक जाण्याच्या आधीपासून चिक्कीला फारसे बरे नव्हते, पण त्या गडबडीत चिक्कीकडे फार दुर्लक्ष झाले याचे मला एकसारखे वाईट वाटते. माझ्या मागे काम धावत होते आणि पुढे पोट धावत होते. दिवाळीच्या सुट्टीत मुली आपापल्या घरी जायला निघाल्या. आपणही जावं असं चिक्कीला वाटायला लागलं. चिक्की फार हौशी मुलगी होती. फिरायला जाणं, वनभोजन करणं, चांदण्यात बसणं, गावाला जाणं, पण ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या तिला कुणी करू देत नसे. तिच्यासाठी तेवढ्यातल्या तेवढ्यात असल्या धुमकड्यात पैसा आणि वेळ कोण खर्च करतं. तिचा बाप कुठेतरी कामाची धरसोड करत फिरत होता. त्यानं दुसरं लग्न केलं होतं. त्या आईकडे मला पुण्यास पाठवू म्हणून ती एकसारखी मागे लागली. ह्या मायलेकींनी कधी एकमेकींची तोंडही पाहिली नव्हती. तेव्हा अनायसेच मुलीची सोबत होती म्हणून मी तिला पुण्याला पाठवले. पण तिची चांगलीच हवा पालट झाली. पुण्याहून ती जी आली ती अधिकच आजारी होऊन आली. आता बरीक माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि डॉक्टर दांडेकरांचं औषध मी तिला सुरू केलं. पण बैल गेला आणि झोपा केला याप्रमाणे ते झालं. दत्तू, बेबी आणि रूथ यांनी तिची बरीच काळजी घेतली. डॉक्टर तर रोज येतच. तशी ती काही निजून नव्हती, पण आजारी आजारी असे. एक दिवस ती मला म्हणाली, आजी, रोमन कॅथोलिक लोकांचं मरण किती चांगलं, मेणबत्त्या, उदबत्त्या, किती फुलं, मला तसं मरण आवडतं. चिके, तू मरू बिरू नकोस, हा तू मेलीस तर आजोबा तुला चांगला ठोक देतील, बेबी म्हणाली. खरं का गं आजी, स्वर्गात ते कसे मारतील, ते मारायला लागले तर मी टेबलाखाली लपेन. मरायच्या आधी तिनं फार नाद घेतला की आजी तू आपल्या हातानं मला नाऊ घाल. मला काम होतं, मी म्हणे, अगं चिक्का असं काय करतेस, तुला आत्या घालील नायला, नाही तर बाई घालील, पण ती ऐके ना. ती म्हणे, आजी तुला काम असते ग, पण मला तुझ्याच हातानं नाऊ घाल, तुझ्याच हातचं नाऊ घालणं मला आवडतं. मी रागारागानं तिला नाऊ घातलं. कामाच्या बाईला तिनं एका बाजूला सांगितलं, हे बघ, माझ्या आजीचा बिछाना घालून ठेवीत जा आणि तिचं पाणी पिण्याचं भांडं घासून ठेवत जा. ती कामामुळे दमून जाते आणि तशीच काहीतरी पिते, खाते आणि कशी तरी निसते. चिक्की माझी फारच काळजी घेत असे. माझीच असं नाही, घरातल्या सगळ्यांच्याच ती उपयोगी पडे. इतर मुलींच्याही ती खस्ता खाई. ती फारच प्रेमळ मुलगी होती. लवकरच आपल्या गोड आवाजानं, आजी येते ह, आजी मी लवकरच येईन, असं म्हणत म्हणत तिनं प्राण सोडला. तिचे ते शब्द अजून कधी कधी माझ्या कानात घुमतात आणि मला दुःख होतं. औषधाचं बिल 40 रुपये झालं. ते मी डॉक्टर दांडेकरांना देण्यासाठी गेले, पण त्यांनी त्यातल्या 1 रुपयाला हात लावला नाही. ते म्हणाले, आई, तुम्ही तिच्यासाठी इतकी वर्ष इतकं केलं, मी तिला थोडंसं औषध झाल दिलं तर त्यात काय झालं? 9 महिन्याची सांभाळलेली माझी चिक्की 12 वर्ष सुख देऊन गेली. तिच्याबद्दल 15 जुलै 1920 ज्ञानोदयात खाली दिलेला लहानसा मृत्युलेख आलेला आहे. एका लहान प्रेमळ मुलीला तारीख 11 जुलै या दिवशी देवाज्ञा झाली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ज्या ज्या व्यक्तीचा ह्या बाळाशी संबंध आला त्या त्या व्यक्तीला ही बातमी ऐकून चुकल्या चुकल्यासारखे वाटण्यापासून राहणार नाही. जगाच्या थोड्या दिवसांच्या या मुसाफिरीचे नाव सुभद्रा रामभाऊ धर्माधिकारी.